विविध भारती पुणे, मेघना देशपांडे सादर करत आहे पुणे वृत्तांत. पुणे परिसरातील विकास प्रक्रियेच्या नियोजनाची जबाबदारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची असून प्राधिकरणानं पुणे शहराची ओळख सांस्कृतिक शहर म्हणून कायम ठेवून शहराचा विकास करावा अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज पुणे महानगर विकास प्राधिकरणाची बैठक पार पडली. या बैठकीत पीएमआरडीएच्या 3,838,61,00,000 रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली. पुणे महानगरपालिकेतून फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही गावं वगळून त्यांची स्वतंत्र नगरपरिषद स्थापन करण्यात आली आहे. मात्र तरीही या नगरपरिषदेची घडी बसवण्याची जबाबदारी राज्य सरकारनं पुणे महापालिकेवरच सोपवली आहे. नगरपरिषदेला पायाभूत सुविधा तसंच नागरी सेवा हस्तांतरित करण्यासाठी समितीही स्थापन करण्यात आली आहे. फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही नवनिर्मित नगरपरिषद असल्यामुळे प्रशासकीय बाबी मंजूर होण्यासाठी बराच कालावधी लागण्याची शक्यता आहे. या कालावधीमध्ये नागरिकांच्या दैनंदिन मूलभूत सुविधांमध्ये खंड पडू नये यासाठी पुणे महानगरपालिकेकडून पूर्वी देण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधा हस्तांतरण पूर्ण होईपर्यंत कायम ठेवणं आवश्यक आहे. यासाठीचा शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन त्यांचं निवारण करण्यासाठी पुणे महापालिका आयुक्तांनी आयुक्त कार्यालयात अभ्यागत कक्ष निर्माण केला आहे. त्याच धर्तीवर आता क्षेत्रीय कार्यालय स्तरावरही अभ्यागत कक्ष निर्माण करण्यात येणार आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. सोमवारी आणि गुरुवारी दुपारी 3:30 ते 5:30 ही वेळ नागरिकांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी देण्यात आली आहे. थकीत वीज बिलांमुळे ज्या ग्राहकांचा वीज पुरवठा 31 मार्चपर्यंत खंडित झाला आहे अशा वीज ग्राहकांसाठी महावितरणनं 31 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत अभय योजना लागू केली आहे. या योजनेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत सुमारे 5,000 ग्राहकांनी सहभाग नोंदवला आहे. कृषी आणि सार्वजनिक पाणीपुरवठा योजना वगळून उर्वरित घरगुती वाणिज्यिक औद्योगिक आणि इतर वीज ग्राहकांसाठी ही योजना आहे. थकीत वीज बिलांमुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या सर्व ग्राहकांनी अभय योजनेत सहभागी होऊन थकबाकी मुक्त व्हावं असं आवाहन पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे यांनी केलं आहे. पुण्यातल्या संरक्षण प्रगत तंत्रज्ञान संस्थेनं गेल्या आठवड्यात व्यवस्थापन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा विकास या विषयावर एका परिसंवादाचं आयोजन केलं होतं. संरक्षण क्षेत्रात नवीन संकल्पना राबवताना तांत्रिक व्यवस्थापकीय कौशल्यांची महत्वपूर्ण भूमिका अधोरेखित करण्याच्या उद्देशानं या परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिसंवादात संरक्षण विभागाच्या मिलिट तसंच डीआरडीओ या संस्थांमधील शास्त्रज्ञ तसंच उद्योग क्षेत्रातील सुमारे 100 प्रतिनिधींनी सहभाग घेतला. राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत गेल्या 5 वर्षात सुमारे 1,611 हेक्टरवर बांबू लागवड करण्यात आली आहे. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा आघाडीवर असून त्याखालोखाल नंदुरबार रायगड आणि पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बांबू लागवड करण्याला प्राधान्य दिलं आहे. कृषी विभागाचे फलोत्पादन संचालक डॉ कैलाश मोते यांनी आज ही माहिती दिली. पुणे जिल्ह्यामध्ये 45 हेक्टरवर बांबूची लागवड केल्याचं त्यांनी सांगितलं. जागतिक हृदय दिनानिमित्त निरोगी हृदय संकल्पना याविषयी हृदयस्पर्श संस्थेच्या वतीनं 29 सप्टेंबर रोजी पुण्यातल्या विविध भागात जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे. संस्थेचे विश्वस्त डॉ सुधीर भाटे यांनी ही माहिती दिली. भारतीय महिला संघानं बुडापेस्ट इथं नुकत्याच झालेल्या बुद्धिबळ ऑलिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकलं. या संघाचे मार्गदर्शक असणारे पुण्याचे ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांचं आज विमानतळावर जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी अनेक आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू उपस्थित होते. भारतीय पुरुष आणि महिला संघांनी ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून जागतिक बुद्धिबळ क्षेत्रात भारताचं वर्चस्व सिद्ध केलं आहे अशी भावना अभिजित कुंटे यांनी यावेळी व्यक्त केली. पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेच्या वतीनं पीडीएफए आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा सुरू आहेत. स्पर्धेतले सुरुवातीचे सामने सध्या सुरू आहेत. हवामान. पुणे आणि परिसरात आज दुपारनंतर जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शहरातील अनेक रस्ते जलमय झाले आहेत. उद्या पुणे आणि आसपासच्या भागात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांसह अतिमुसळधार पावसाचा इशारा पुणे वेधशाळेनं दिला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.